आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि संवाद हेच प्रभावी माध्यम असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन. तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे सरकारचे आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ आणि तमिळनाडूला भेट देणार. आणि महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा आज शपथविधी. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि संवाद हेच प्रभावी माध्यम असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी दोन्ही सभागृहांमध्ये पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत निवेदन सादर केलं. पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षेला आपलं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. भारत शांततेच्या बाजूने असून या भागात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचं आवाहन करत असल्याचंही जयशंकर यांनी लोकसभेत सांगितलं. आखाती देशांमध्ये सुमारे 1 कोटी भारतीय नागरिक राहतात. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं तसंच तेल आणि वायू पुरवठ्यासाठीही हे देश महत्वाचे आहेत. त्यामुळे इथल्या संघर्षाचा परिणाम सामान्य जनजीवनावर आणि कामकाजावरही होत असल्याचं जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं. दरम्यान लोकसभेत विरोधकांनी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरून घोषणाबाजी सुरू केली. यामुळे कामकाज आधी एकदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. मोहम्मद जावेद, के सुरेश आणि मल्लू रवी हे 3 काँग्रेस सदस्य हा ठराव मांडतील. पश्चिम आशियातील चर्चेच्या मागणीवर विरोधकांच्या गदारोळामुळे हा ठराव काल मांडण्यात आला नाही. हा ठराव मांडला गेला तर ओम बिर्ला कामकाजाचे अध्यक्षपद भूषवणार नाहीत, त्याऐवजी ते सदस्यांमध्ये बसतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीतील अमेरिका भारत बिझनेस काउन्सिल ग्लोबल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मिशनशी संवाद साधला. भारत अमेरिका आर्थिक भागीदारीच्या वर्तमान आणि भविष्याबद्दल जागतिक स्तरावरील अडचणी असूनही व्यावसायिक नेत्यांमध्ये आशावाद कायम आहे. ही बाब अतिशय उत्साहवर्धक असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. एस जयशंकर यांनी काल इटलीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनिओ ताजानी यांच्याशीही पश्चिम आशियातील परिस्थितीवर दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सरकारनं तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती गॅस सिलेंडरसाठी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सरकारनं घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. साठवणूक आणि काळाबाजार टाळण्यासाठी 2 सिलेंडरमधील नोंदणीचा कालावधी 25 दिवसांचा करण्यात आला आहे. आयात केलेल्या एलपीजीमधून घरगुती पुरवठा न करता रुग्णालयं आणि शैक्षणिक संस्थांसारख्या क्षेत्रांना करण्यास प्राधान्य दिलं जात आहे. दरम्यान रेस्टॉरंट, हॉटेल आणि इतर उद्योगांना एलपीजी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या 3 कार्यकारी संचालकांची समिती स्थापन करण्यात आली असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशात 190 कोटी मेट्रिक टनांपेक्षा जास्त वापरायोग्य तेल इंधन साठा तसंच नैसर्गिक वायू इंधनाचा 1,800 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त साठा उपलब्ध असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. देशात कच्च्या तेलाचा 42 कोटी मेट्रिक टनांपेक्षा जास्त आणि नैसर्गिक वायूचा 595 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त साठा असल्याचंही त्यांनी सांगितलं. इराण विरुद्धचं युद्ध लवकर संपू शकतं, मात्र इराणनं जगाचा तेल पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केला तर हे युद्ध अधिक काळ सुरू राहील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेनं अंतिम विजय मिळवण्याचं लक्ष ठेवलं आहे. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा आणि ते तयार करण्याची क्षमता अमेरिकेनं बऱ्याच अंशी नष्ट केली आहे असंही त्यांनी सांगितलं. मुश्तफा खामेनी यांची निवड निराशाजनक असल्याचंही ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धावर लवकरात लवकर राजकीय तोडगा काढण्यात यावा असं आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलं आहे. त्यांनी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली अशी माहिती पुतीन यांचे राजनैतिक सल्लागार युरी उश्केव यांनी दिली आहे. चर्चेदरम्यान पुतीन यांनी ट्रम्प यांना युक्रेनमध्ये रशियन सेना घेत असलेल्या आघाडीबाबतही माहिती दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गेल्या 3 दिवसात दोहामध्ये प्रवास किंवा अल्पकालीन भेटींसाठी आलेले सुमारे 1,000 भारतीय नागरिक कतार एअरवेजच्या विमानांनी मायदेशात रवाना झाले असल्याचं कतारमधील भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. कतार एअरवेजनं काल चालवलेल्या दोहा नवी दिल्ली विमानातून 300 अधिक भारतीय प्रवासी मायदेशी आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ आणि तमिळनाडूला भेट देणार आहेत. केरळमध्ये ते दुपारी एर्नाकुलम इथं सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते उपस्थितांना संबोधितही करतील. त्यानंतर ते तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली इथं सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रबी लामिछाने आणि आरएसपीचे वरिष्ठ नेते बालेंद्र शहा यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात मोदी यांनी त्यांच्या नव्या सरकारसाठी शुभेच्छा दिल्या. येत्या काळात भारत आणि नेपाळमधील संबंध नवी उंची गाठतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशभरात आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाल्या असून प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा क्षेत्रात भारत सक्षमपणे वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. सबका साथ सबका विकास, जनतेच्या आकांक्षांची पूर्तता या संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला त्यांनी काल संबोधित केलं. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग अभिमानास्पद असल्याचंही ते म्हणाले. देशातील क्रिएटर अर्थव्यवस्था देशाची संस्कृती, खाद्य परंपरा आणि स्थानिक उत्पादनं जगासमोर सादर करत आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते बोलत होते. भारतीय क्रिएटरना मदत करण्यासाठी वेव्ज प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं पहिलं केंद्र मुंबईत स्थापन करण्यात येत असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा शपथविधी आज संध्याकाळी मुंबईत लोकभवन इथं होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय त्यांना शपथ देतील. जिष्णुदेव वर्मा यांचं काल मुंबईत सपत्निक आगमन झालं. लोकभवन इथं नवनियुक्त राज्यपालांना पोलिसांनी मानवंदना दिली. पश्चिम आशियातील संघर्षामुळे आर्थिक बाजारपेठेत वाढलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भांडवल बाजार नियामक सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी गुंतवणूकदारांना घाबरून न जाता शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. काल मुंबईत निफ्टी 50 निर्देशांकाच्या 30व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एफआयएच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीचे सामने सुरू झाले आहेत. काल हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या ब गटातील भारत आणि स्कॉटलंड संघात झालेला सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. पहिल्या सत्रात भारतीय संघानं सामन्यावर मजबूत पकड घेतली होती, मात्र स्कॉटलंड संघानं जिद्दीनं खेळ करत बरोबरी साधली. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे एचएस प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत सलामीचे सामने खेळणार आहेत. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत उद्या हाँगकाँगच्या जेसन गुणवान विरुद्ध सलामीला येईल, तर एचएस प्रणॉय जपानच्या कोकी वातानाबे विरुद्ध लढेल. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी सिंगापूरच्या जोडीचा सामना करतील. महिला गटात उन्नती हुडा चीन तैपेईच्या चियू पिन चियानशी तर मालविका बनसोड थायलंडच्या पोर्नपावी चौचुविंगशी लढत देईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि संवाद हेच प्रभावी माध्यम असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे सरकारचे आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ आणि तमिळनाडूला भेट देणार आणि महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा आज शपथविधी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.